चीनी मंडी .com पॉडकास्ट।
महिंद्रा देखील आर्थिक मंदीच्या कचाट्यात, 17 दिवस प्लांट बंद ठेवणार। महिंद्राने गेल्या महिन्यातच आर्थिक मंदीमुळे प्रॉडक्शन बंद करण्याची घोषणा केली होती। देशातील ऑटोमोबाईल बाजार मंदीच्या कचाट्यात सापडला आहे। अलीकडेच देशातील सगळ्यात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने सप्टेंबर महिन्यामध्ये 2 दिवसांसाठी गुरुग्राम आणि मानेसर येथे असणाऱ्या आपल्या प्लांटमधील प्रॉडक्शन थांबवण्याची घोषणा केली होती। आता प्रमुख वाहन निर्माता कंपनी महिंद्रा आणि महिंद्राने 17 दिवस प्लांट बंद ठेवण्याची घोषणा केली आहे। कंपनीने हा निर्णय मागणी आणि प्रॉडक्शन दरम्यानच्या अंतराचा ताळमेळ घालण्यासाठी केला आहे। कंपनीने यापूर्वी ऑगस्ट महिन्यात म्हटले होते की जुलै सप्टेंबर या तिमाहीत 8 ते 14 देशांसाठी कुठलेच उत्पादन करणार नाही। कंपनीने अतिरिक्त 3 दिवसांसाठी प्लांटमध्ये उत्पादन न करण्याची घोषणा केली आहे। कंपनीच्या प्रबंधनाच्या मतानुसार यामुळे बाजारातील वाहनांच्या स्टॉकवर कोणताही परिणाम होणार नाही। बाजारातील सुस्ती आणि मंदी पाहूनच हे करण्यात आले आहे। कितीतरी दिग्गज वाहन निर्माता कंपन्या या मंदीमुळे आपल्या प्लांटमधील प्रोडक्शन बंद करण्यासाठी मजबूर होत आहेत। नवी महिंद्रा XUV 300 सब कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये एक नवा प्लेअर आहे। हा SUV आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात चांगल्या सुरक्षित फीचर्स प्रदान करतो। या आठवड्याच्या सुरुवातीला हिंदुजा समूहाची प्रमुख फर्म अशोक लेलँडने कमी मागणीमुळे आपल्या वेगवेगळ्या प्लांटमध्ये 16 दिवसांसाठी नो प्रोडक्शन डेची घोषणा केली। देशाच्या प्रमुख वाहन कंपन्या या आर्थिक मंदीला सरकारच्या कर पद्धतीला जबाबदार धरत आहेत। सध्या पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर GST दर 28% आहे। कंपन्यांच्या मतानुसार GST दराचे प्रमाण 18% केल्यास बाजारात पुन्हा चैतन्य येईल।